सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्राय तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये कालच्याला आपण नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय बेकाटे सर यांच्यासोबत बोलत होतो आणि त्यांनी एक महत्वपूर्ण गोष्टीचा खुलासा केला. ज्यांनी काल हा शो ऐकला नव्हता, एक महत्वपूर्ण गोष्ट जी कालच्याला डिस्कस केली गेली ती जरा ऐका. सार्वजनिक शौचालयांबद्दल जर विचारलं गेलं, आपल्या शहरामध्ये सार्वजनिक शौचालयांची संख्या किंवा स्वच्छतागृहांची संख्या ही आय थिंक 500-550 इतकीच आहे. फार कमी.
त्याच्यामध्ये मला थोडस बोलायचं आहे. एकदा आपण याच्यावरती आल्यानंतर आता सार्वजनिक शौचालयाची जर आपण विचार हे केलं तर जवळपास 5,300 म्हणजे जवळपास 550 युनिट आज आपल्या नाशिक जिल्ह्या नाशिक शहरामध्ये आहे.
बरं बरं.
ते आज आपल्याला सफिशियंट आहे, कारण की शासनाच्या याच्याप्रमाणे घर तिथे शौचालय, कारण की सार्वजनिक शौचालय आम्ही बघितलं की ते पुरेपूर मेंटेन होत नाही.
पण काही खरंच ठिकाणं अशी आहेत जिकडे स्वच्छतागृहांची गरज आहे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची गरज आहे. जिकडे फॉर एक्झाम्पल आपण गंगापूर रोडचा एरिया जर बघितला तर गंगापूर नाक्यापासून तर अगदी सोमेश्वर वगैरे पर्यंत कुठेही मूत्रविसर्जनासाठी सुद्धा जागा नाहीये लोकांना.
आता त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आम्ही असे हे केलेले आहे की जे काही सार्वजनिक शौचालय आहेत त्याकरता स्पेशली महिलांकरता नव्हती.
अच्छा.
तर आता आपण पूर्ण नाशिकचा एक सर्वे करून 1 ते 19 मुतारे आणि शौचालय महिलांकरता स्पेशली महिलांकरता उपलब्ध करून देणार आहोत.
बरं बरं बरं. फक्त महिलांसाठी असणार आहेत ते?
स्पेशली महिलांसाठी, कारण की बरेच माझ्याकडे एक हे आल्यात किंवा महिलांच्या तक्रारी सर आम्ही गर्दीच्या ठिकाणी राहतोय किंवा रोडवरती वगैरे किंवा बस स्टँडला वगैरे स्पेशली महिलांसाठी आमचे थोडेसे प्रॉब्लेम येत आहे किंवा आम्हाला मुतारी अवेलेबल होत नाही किंवा शौचालय अवेलेबल होत नाही. तर याकरता एक चांगल्या क्वालिटीची आपण 119 शौचालय आपण कन्स्ट्रक्ट करत आहोत.
बरं बरं. आणि हे कधीपासून हे काम सुरू होतं
सर? जवळपास आता महासभेची वगैरे हे झालेली आहे, मान्यता मिळालेली आहे आणि जस्ट या 6 महिन्यामध्ये त्याचं वर्क चालू होईल ना, कदाचित लवकरात लवकर ते संपेल.
बरोबर. काल मी हाच विषय घेतला होता, मला नाशिक मधल्या बऱ्याच ठिकाणांहून फोन सुद्धा आले आणि लोकांनी या खरं तर मागण्या केल्या आहेत की हे ठिकाणं आहेत. फॉर एक्झाम्पल इंदिरानगरचा जो परिसर आहे तिकडे स्वच्छतागृह नाहीये, तिकडे मुतारी नाहीये, गंगापूर रोडवर मुतारी नाही आणि त्या गोष्टीमुळे खूप जास्त लोकांना त्रास होतोय. तर याबद्दल काही पावलं उचलली जाऊ शकतात का?
यस यस नक्की सर. ह्या 119 ह्या जवळपास पंचवटी, शालिमार, गंगापूर रोड, इटको, इवन इंदिरानगर साईडला वगैरे की जिथे गर्दीचे ठिकाण आहे त्या ठिकाणी हे सगळे शौचालय आपण कन्स्ट्रक्ट करत आहोत. आणि दुसरं कम्युनिटी टॉयलेट पण या 1 वर्षामध्ये मॅक्झिमम ठिकाणी अवेलेबल होतील. आणि आय होप किंवा कुठेही उघड्यावरती कोणीही बसणार नाही.
उद्याच्याला आम्ही मॉर्निंग नंबर 1 मध्ये लोकांना विचारू की कोणत्या एरियामध्ये या गोष्टींची तुम्हाला गरज वाटते आहे आणि त्या एरियाची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पाठवतो, जेणेकरून तुम्हालाही या प्रोसिजरमध्ये थोडीशी सहुलियत होईल, लोकांच्या इच्छा काय आहेत ते कळेल.
नक्की नक्की सर, असं जर झालं तर माझ्यासाठी फार चांगलं होईल.
डेफिनेटली. उद्याच्या उद्या मी तुम्हाला हा विषय झाल्या कॉल करेन आणि नाशिककरांनी काय सांगितलंय तुमच्यापर्यंत पोहोचवेल. सो नाशिक, तुम्ही पण आता पट्ट दिशी कॉल करा. 6601935 नंबर आहे, कॉल करा आणि सांगा नाशिक मधला तो कुठचा भाग आहे, कुठचे ते एरियाज आहेत जिकडे पब्लिक टॉयलेट असणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं, जिकडं ऍटलीस्ट मूत्रालय उभं करावं अशी तुमची इच्छा आहे, जिकडं तुम्ही कायम एक महत्वपूर्ण गोष्ट पाहतात, रस्त्याच्या कडेला लोक उभी राहतायत आणि सगळे निसर्गविधी आपले पार पाडतायत, ह्या सगळ्या गोष्टी जर शेअर करा 6601935. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर काही लोकांच्या अपेक्षा ज्या मला 2 दिवसांपूर्वी ऐकायला मिळाल्या होत्या त्या तुम्हाला परत एकदा ऐकवतो. जस्ट स्टे ट्यून, मजा आते राहो.